लवकर चला, तुम्हाला काही दाखवायचे.
अरे बेटा टीव्ही वर मॅच सुरू आहे, ये तू पण बस.
चलो ना बाप्पा.
बर बाई चल.
ओहो जरा भरभर चाला ना.
अर्धा तास झाला टिंके, काय दाखवायचं?
हेच की आसपासून रोज असे भरभर चाला ना तर हाय बीपी आणि डायबिटीज चा आजार होणार नाही. स्कूल टीचर ने सांगितलं, थांबला का? चला.
बरोबर,
मुलगी बरोबर सांगते. रोज व्यायाम करा, संतुलित आहार घ्या आणि नशेच्या व्यसनापासून दूर राहा. तिशी नंतर सरकारी इस्पितळ जाऊन ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर ची मोफत तपासणी करून घ्या.
चला घडवूया निरोगी भारत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे जनहितार्थ जारी.